चालू आहे.
पृथ्वीचिया पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा. एकेची उड्डाणे साता ही सागरा प्रदक्षिणा कीजे. तया वही लिया गती मंता आतु पवनु तोमी पंडुसुता. शस्त्रधरा समस्ता माझी श्री राम तोमी. जेणे साकडलिया धर्माचे कैवारे. आपण पया धनुष्य करुनी दुसरे. विजय लक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती. पाठी उभे ठाकूनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी. गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता. तेने देवांचा मानू गिवसला. धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. तो मी हाती येरा परजितया आतू. रामचंद्र मी जाने की कांतू. मकर मी पुच्छवंतु जळचरा माझी. पवन पवतामस्मी राम शस्त्रभृतामहम. झषाणाम मकरश्चाश्मी स्रोतसामस्मी जान्हवी. याच्यातलं राम शस्त्रभृतामहम याच्यावरच ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं व्याख्यान आपण ऐकलं. आज विजयादशमी. पूर्ण मुहूर्ताचा असा अतिशय महत्वाचा दिवस. हा सण खूप मोठा अशा करता हा सण खूप मोठा की आज रावण वध झाला. भगवंतांनी आपली विभूती सांगताना सर्व शस्त्रधरांमध्ये समस्त शस्त्रधरांमध्ये श्रीराम मी असं सांगितलं. मर्यादा पुरुषोत्तम कोमल अंतःकरणाचे सर्व धर्मांचं उत्तम रीतीने पालन करणारे. खरं म्हणजे ज्याच्या हातात धनुष्य शोभणार नाही अशा वृत्तीचे, ज्यांच्या हातात कमळ असलं पाहिजे असे. पण शस्त्र घेऊन उभे राहिले आणि एवढंच नाही तर सर्व शस्त्रधर जे आहेत त्यांच्यामध्ये श्री रामचंद्रांसारखा विवेकी शस्त्रधारी आतापर्यंत झाला नाही असं भगवंत म्हणतात. धर्म संकटात आल्यानंतर आपण पया धनुष्य करूनी दुसरे. धनुष्य हातात घेतलं नाही, आपल्या स्वतःला धनुष्यासारखं ज्यांनी वापरलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे स्वतः जणू शस्त्र झाले, ज्यांनी स्वतःला शस्त्र बनवलं. विजय लक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती, विजय श्रीला एक मोहरे केले त्रेती, म्हणजे एका बाजूला वळवलं, स्वतः शिवाय दुसरीकडे जाण्याचा मार्गच ज्यांनी ठेवला नाही। विजय लक्ष्मी येईल तर आपल्याच पाशी येईल, आपल्या खेरीज विजय लक्ष्मी दुसरीकडे जाऊ शकत नाही। असं ज्यांनी स्वबळानी स्वपराक्रमानी केलं असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। एका योग्य वेळेला प्रताप लंकेश्वर रावण त्याची मुख गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता, मस्तकांच्या पंक्तीच्या पंक्ती 10 मस्तक भूतांना बळी दिल्या। उदो उदो असं म्हणणाऱ्या भूतमात्रांना बळी दिले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आपण हेच उदो उदो अंबाबाई बद्दल म्हणतो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, ज्ञानेश्वर महाराजांनी ते शब्द वापरलेत। उदय होऊ देत उदय होऊ देत असं म्हणणाऱ्या भूतमात्रांना खरंच उदय काय असतो ते दाखवला प्रताप लंकेश्वराला मारून, ज्यांनी देवांचा मान परत प्राप्त करून दिला, देवांना धर्माचा जीर्णोद्धार केला, असा सूर्यवंशामध्ये जणू उगवलेला दुसरा सूर्यच। तो हाती येरू परजितया आतू, सतत हत्यार बाळगणारे जे आहेत, सतत हत्यार परजणारे रामचंद्रांना त्यांच्या प्रारब्धवशात म्हणू सतत हत्यार बाळगून राहायला लागलं, धर्माच्या रक्षणासाठी, राज्याच्या रक्षणासाठी, नीतीच्या रक्षणासाठी। रामचंद्र मी जानकी कांतू असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे। आजचा हा जो दिवस आहे हा दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे। रामचंद्रांनी आज रावणाचा वध केला एवढी एक गोष्ट देखील आजच्या दिवसाच्या आजचा दिवस साजरा करण्यासाठी पुरेशी आहे। पण दुर्गेचं अंबेचं नवरात्र देखील आज 9 दिवस संपतात आणि 10व्या दिवशी अंबा देखील सीमोल्लंघनाला बाहेर पडते असा आजचा दिवस आहे। आजच्या दिवसाचं अजून एक ऐतिहासिक महत्व म्हणजे आजच्या दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपून आपली शस्त्र परत धारण केली, तो आजचा दिवस आहे। आपण दुर्गा सूत्र म्हणून दुर्गा सूत्र ऐकून या कार्यक्रमाचा प्रारंभ करू। सद्भक्त क्रांती आणि सद्भक्त केतकी दुर्गा सूत्र म्हणतील।
तामग्निवर्णां तपसा ज्वलन्ति वैरोचनीं कर्म फलेषु जुष्टाम् दुर्गां देवीगं शरणमहं प्रपद्ये सुतरसितरसे नमः अग्ने त्वं पारयानव्यो अस्मान् स्वस्ति विरति दुर्गाणि विश्वाः पूश्च पृथिवी बहुला न उर्वी भवातोकायतनयाय शय्योः विश्वानि नो दुर्गः जातवेदः सिन्धुन्नधावा दुरिताति पर्षि अग्ने अत्रिवन्मनसा दृढानोऽस्माकं बोध्यविता तनूनाम् ऋतनाजितगं सहमानमुग्रमग्निगम् कुवेव परमात्सदस्सात् स नः परशदति दुर्गाणि विश्वा क्षामद्देवो अतिदुरितात्यग्निः प्रत्नोषि कमीड्यो अध्वरेषु सनाच्च होता नव्यश्च सत्सि स्वाञ्चाग्ने तनुवम् पिप्रय स्वास्मभ्यं च सौभगमायजस्व गोभिर्जुष्टमयुजो निषिक्तम् तवेन्द्रविष्णोरनुसञ्चरेम नाकस्य पृष्ठमभि संवसानो वैष्णवी लोक इह मालयन्ता ॐ कात्यायनाय विद्महे कन्यकुमारि धीमहि तन्नो दुर्गिः प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः
या दुर्गा सूक्ताच्या पठणानंतर आपण सिंह वाहिनी अशा दुर्गेचीच भजन आणि स्तुती करूया. एक भजन विलासदादा सांगतील, आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणायचं आहे. किरण आला का? किरण यातले सुरुवात मी एकटाच करणार आहे. सिंहवाहिनीपासून आपण सर्वांनी म्हणायचं. अखिलांडेश्वरी जय जगजननी अभय प्रदायिनी आनंद रूपिणी मंगलकारिणी मुक्ति प्रदायिनी मंगलकारिणी मुक्ति प्रदायिनी सिंहवाहिनी साई नारायणी सिंहवाहिनी साई नारायणी
माता महेश्वरी दुर्गा भवानी,
माता महेश्वरी दुर्गा भवानी,
दुर्गा भवानी,
दुर्गा भवानी,
माता महेश्वरी दुर्गा भवानी,
माता महेश्वरी दुर्गा भवानी,
शिव वाहिनी साई नारायणी,
शिव वाहिनी
वाहिनी साई नारायणी,
शिव वाहिनी साई नारायणी,
अखिलांडेश्वरी जय जगजननी,
अखिलांडेश्वरी जय जगजननी,
जय जगजननी,
जय जगजननी,
जय जगजननी,
जय जगजननी,
अखिलांडेश्वरी जय जगजननी,
अखिलांडेश्वरी जय जगजननी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
आनंद रूपिणी,
आनंद रूपिणी,
परमानंद रूपिणी,
आनंद रूपिणी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
मंगलकारिणी मुक्ति प्रदायिनी,
मंगलकारिणी मुक्ति प्रदायिनी,
मंगलकारिणी मुक्ति प्रदायिनी,
मंगलकारिणी मुक्ति प्रदायिनी,
शिव वाहिनी साई नारायणी,
शिव वाहिनी
शिव वाहिनी साई नारायणी, माता महेश्वरी दुर्गा भवानी,
माता महेश्वरी दुर्गा भवानी,
दुर्गा भवानी,
दुर्गा भवानी,
माता महेश्वरी दुर्गा भवानी,
माता महेश्वरी दुर्गा भवानी,
शिव वाहिनी साई नारायणी,
शिव वाहिनी साई
अखिलांडेश्वरी जय जगजननी,
अखिलांडेश्वरी जय जगजननी,
जय जगजननी,
जय जगजननी,
जय जगजननी,
जय जगजननी,
अखिलांडेश्वरी जय जगजननी,
अखिलांडेश्वरी जय जगजननी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
आनंद रूपिणी,
आनंद रूपिणी,
परमानंद रूपिणी,
आनंद रूपिणी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
अभय प्रदायिनी आनंद रूपिणी,
मंगलकारिणी मूर्ति प्रदायिनी,
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 शिव वाहिनी साई नारायणी,
शिव वाहिनी
साई नारायणी।
हरि हरि। समर्थांनी आंबेची जी आरती केलेली आहे ती नवरात्राची आरती म्हणून प्रसिद्ध आहे। आज या विजयादशमीच्या पवित्र दिवशी ती आरती आपण म्हणणार आहोत। ही आरती मोठी आहे, 10 कडव्यांची आरती आहे। त्याच्यातली उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णो तिचा हो, एवढंच आपण सर्वांनी मिळून म्हणणार आहोत आणि बाकीची जी कडवी आहे ती आपण केवळ ऐकणार आहोत. सद्भक्त अमृता आरती म्हणेल.
अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घट स्थापनाती करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भोते रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णु आईचे पूजन करती हो, उदो बोला उदो अंबा बाई उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कार गर्जती काय महिमा वर्णो तिचा हो, उदो बोला उदो
अंबाबाई माऊलीचा.
द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो, सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो, उदो कार गर्जती सकळाच्या मुंडा मिळुनी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा, उदो बोला उदो
अंबाबाई माऊलीचा.
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो, अष्टभुजा निरविती अंबे सुंदर दिसे नीला हो, उदो बोला उदो अंबाबाई उदो बोला उदो चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो, उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो, पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मन मोहिनी हो, भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो, उदो बोला उदो उदो बोला उदो
अंबाबाई.
पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो, अर्घ्यपाद्य पूजने तुझला भवानी सविती हो, रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो, आनंदे प्रेमचे आले सद्भावे क्रीडता हो, उदो बोला उदो
अंबाबाई माऊलीचा, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो.
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो, सवडी एक अर्पिता देसी हरी मुक्ता फळा हो, जोग वामागता प्रसन्न झाली भक्ता कुळा हो, उदो बोला उदो सप्तमीचे दिवशी सप्त शृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखी अली बरवी हो, भक्त संकटी पड़ता झेलून घेसी वरसे वरी हो उदो बोला उदो अंबा बाई अष्टमी से दिवशी अष्ट भुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती राहिली उभी जगत जननी हो मन माहे मोहिले शरण आलो तुझलागुनी हो समपान देवी सुखी केले अंतःकरणी हो उदो बोला उदो अंबा बाई नवमी से दिवशी नव दिवसा से पारणी हो सप्तशती जप हो महवने सद्भक्ति करुणी हो षड्रस अन्य नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो उदो बोला उदो दशमी चा दिवशी अंबा निघेसी मोल्लंघनी हो सिंहारूढ़ करि दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो शुंभ निशुंभाधिक राक्षसा किसी मारी सीरणी हो विप्राराम दासा आश्रय विधला तो चरणी हो उदो बोला उदो अंबा बाई नाउनिका हो उदो बोला उदो अंबा बाई नाउनिका उदो कार गर्जती काय महिमा वरणो तिचा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलिका हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलिका हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलिका हो बोला उदो अंबा बाई माऊलिका हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलिका
अंबा माता की हरी हरी शुंभ निशुंभांना मारणारी आणि जगताच्या कल्याणाकरता मातृत्व भावनेनी वीरता देखील दाखवणारी अशी अंबा दुर्गा जगताचं संरक्षण भक्तांचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्धालन करणं हे कार्य अंबेनी देखील केलं दुर्गेनी देखील केलं. आजचा जो दिवस आहे या दिवसाचा अजून एक महत्वाचा उल्लेख मगाशी मी सांगितलं तो म्हणजे पांडवांचा अज्ञातवास आजच्या दिवशी संपला. 13 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशा अन्यायकारक अटींवर पांडवांना राज्यही सोडायला लागलं वनवासी होऊन राहायला लागलं अनेक प्रकारच्या आपत्ती आल्या. विशेष करून अज्ञातवासात पांडवांवर फार मोठ्या आपत्ती आल्या. एकतर त्यांना जर कोणी ओळखलं तर ते जर ओळखता आले कौरवांना प्रगट करता आले तर परत 13 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशा प्रकारच्या जाचक अटी होत्या. त्यामुळे एवढे मोठे महायोद्धे आणि द्रौपदी सारखी स्वाभिमानी अशी स्त्री पत्नी त्यांची यांनी राहायचं कुठं हा फार मोठा प्रश्न होता. पांडव विराट राजाच्या आश्रयाला विराट राजाच्याही न कळत वेगवेगळ्या सेवा घेऊन राहिले. मात्र त्यांच्या अडचणींचे जे दशावतार होते ते संपायला तयार नव्हते. तिथं द्रौपदीला विराट राजाचा मेहुणा आणि सेनापती महाबलवान कीचक हा एक प्रकारे त्रासच द्यायला लागला. आणि एकटी स्त्री आहे म्हणून ज्या प्रकारे तो त्रास देत होता भीमानी न राहून कीचकाचा वध केला. कीचकासारख्या बलवान अशा योद्ध्याला मारणारा भीमाखेरीज दुसरा कोणी नसेल अशा कल्पनेनी अशा अपेक्षेनी पांडवांना प्रगट करू म्हणून कौरवांनी अर्थातच विराट राजावरच आक्रमण केलं. कौरवांच्या आक्रमणाला तोंड द्यायला आणि कौरव हे सम्राट असल्यामुळं विराटाच्या चारही बाजूंनी कौरवांच्या मांडलिक राजांनी देखील विराटावर आक्रमण केलं. एका बाजूनी कौरव आणि बाकीच्या तीन बाजूंनी अनेक वेगळे राजे. अशा प्रकारे विराट राजा कात्रीत सापडलेला असताना त्याच्यापाशी द्यूत खेळून त्याची करमणूक करण्यासाठी म्हणून नेमला गेलेला कंक म्हणजे युधिष्ठिर त्यांनी असं सांगितलं की तुमच्या मुलीला उत्तरेला जो नृत्य शिकवतो तो बृहन्नडा नावाचा स्त्री पुरुष जो आहे तो त्याला युद्धावर पाठवा. तो जर जाईल तर कौरवांची काही काळजी करायचं कारण नाही. आणि विराट राजांनी ते ऐकलं. तसे दिवस मोजले असता पांडवांचा वनवास संपलेला होता असा दिवस होता. आजच्या दिवशी शमीच्या वृक्षावर दडवून ठेवलेली पांडवांची शस्त्र अर्जुनाने खाली घेतली. असं म्हणतात की त्या धनुष्याची प्रत्यंच बांधून अर्जुनाने जेव्हा टणत्कार केला तेव्हाच दूर असलेल्या कौरवांच्या लक्षात आलं की अर्जुन लढण्यासाठी येतो आहे. आणि एका बाजूला सगळ्या कौरवांच्या सैन्याचा अर्जुनाने एक हाती पराभव केला आणि दुसऱ्या बाजूनी जे तीनही बाजूनी आक्रमण झालेली होती अन्य बाजूनी तिथं क्रमाने नकुल सहदेव आणि भीम यांनी त्या त्या राजांचा मोठा पराभव केला. पांडवांना आपला मान परत मिळाला. सज्जन जे होते त्या सज्जन शक्तीचा विजय या दिवशी झाला. या दिवसाला विजयादशमी म्हणून संबोधण्यात येतं. अर्जुनाने जेव्हा शस्त्र खाली काढली सर्व शस्त्र खाली काढली तेव्हा त्या शस्त्रांचं पूजन केलं प्रथम. म्हणून आजचा दिवस हा शस्त्र पूजनाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. आणि ती पांडवांची परंपरा भारतवासियांनी कायम राखली. आजच्या दिवशी आपल्या शस्त्रांचं पूजन आपल्या देशामध्ये केलं जातं. जसं शस्त्रांचं पूजन केलं जातं तसं वेगवेगळ्या अवजारांचं देखील ज्या अवजारांनी उद्योग करायचा त्या अवजारांचं देखील पूजन आजच्या दिवशी करायला सुरुवात झाली प्रारंभ झाला. तोही आजचाच दिवस आहे. म्हणून शस्त्र पूजन अवजारांचं पूजन यंत्र पूजन एवढंच नव्हे तर आपली 4-5 वर्षांची मुलं पाटीपूजन देखील आजच्या दिवशी करतात. एकूणच आजच्या दिवशी हे पूजन यशाकरता आणि ज्या साधनांनी आपण काम करणार त्या साधनांच्या बाबत त्या साधनांच्या प्रती आदर दाखवणं आदर व्यक्त करणं म्हणून आजचा दिवस साजरा व्हायला सुरुवात झाली. आजच्या दिवशी पांडव जे प्रगट झाले ते त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. विराट राजा मोठा शर्मिंदा झाला. आपल्याकडं नोकरी करणारे चक्रवर्ती सम्राट होते हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं त्यामुळे पुढची सगळी खलबत ही विराट राजाच्या दरबारामध्ये झाली. तिथून कौरवांना निरोप पाठवले गेले राज्य परत देण्याचे आणि तिथून विजयाच्या दुंदुभी झडल्या. तिथून निश्चय केला गेला भगवान श्रीकृष्ण देखील विराट राजाकडे आले. द्रुपद राजा तिथे आला आणि तिथून पांडवांना पांडवांच्या वतीने निराळे प्रस्ताव देणं असं सुरू झालं. हा जो दिवस आहे हा दिवस विजिगीषु इच्छा धरण्याचा असा दिवस आहे. कुठल्याही परिस्थितीत नाउमेद न होता जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीपेक्षा परिस्थितीला तोंड देणाऱ्याचं बळ हे अधिक आहे अशा प्रकारची भावना करण्याचा आजचा दिवस आहे. भावनेनी विजय मिळत असतो, भावनेनी पराजय होत असतो. त्यामुळं आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस म्हणून सांगितला गेला. आजच्या दिवशी जे सोनं किंवा सुवर्ण त्याचं महत्व अधोरेखित केलं गेलं त्याही कारणाकरता आजचा दिवस हा विशेष प्रसिद्ध आहे. एका प्रतीका करता म्हणून आपट्याची पानं एकमेकांना दिली जातात पण प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंची करणं हे जे समर्थ म्हणतात तशी सुबत्ता प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल तितकी आपल्या नियत कर्मांमधून स्वधर्म कर्मांमधून जरूर मिळवावी असं सांगणारा आजचा दिवस आहे. आणि ही मिळवलेली जी सुबत्ता आहे ती सुबत्ता समाजाच्या कारणाकरता म्हणून खर्च करायची आहे किंवा समाजाच्या कारणाकरता उपयोगाला आणायची आहे म्हणून ते प्रतिकात्मक सोनं एकमेकांना दिलं जातं. आपण मिळवलेली संपत्ती ही केवळ आपली नसून त्याचा काही भाग निश्चितपणे समाजाचा आहे असं सांगणारा आजचा दिवस आहे. आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं आजचा हा दिवस रामचंद्रांच्या विजयाचा दिवस आहे. रामचंद्रांच्या रूपाने एक अद्भुत मोहिनी आपल्या समाजावर हजारो वर्ष झाली पडली ती मोहिनी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणाने कमी होत नाही. सर्व काळामध्ये राम या दोन अक्षरांभोवती हा देश फिरत राहिला. साधक या दोन अक्षरांना अतिपवित्र मानतो. या दोन अक्षरांचं स्मरण केल्यानंतर आत्मभावापर्यंत पोचता येतं अशी श्रद्धा देऊन उपासना केल्या गेल्या. रामचंद्रांचा जो जन्म झाला तेव्हाच हा परमात्मा आहे अशा प्रकारचं भाकित केलं गेलेलं होतं. तशा प्रकारे आकाशवाणी देखील झालेली होती. जो यज्ञपुरुष अवतरलेला होता त्यांनीही सांगितलेलं होतं की भगवान विष्णू जन्माला येणार आहेत. तरी देखील भगवान विष्णूंना देखील शत्रुत्व करणारे लोक झालेच. रावणासारखी मंडळी ही रामचंद्रांच्या शत्रू पक्षा समर्थ शत्रू म्हणून उभी राहिली. रामचंद्रांचं जे जीवन आहे ते जीवन चरित्र म्हणून मोठं प्रेरक आहे आणि साधकोपयोगी जे जीवन आहे ते जीवन त्यांच्या स्मरणाने स्मर्तृगामी असल्यामुळं त्यांच्या केवळ स्मरणाने देखील ते आत येऊन बसतात. ते नुसते परब्रह्म परमात्मा म्हणूनही नाही तर मानवी जीवनातले अतिशय उंच उंच पातळीवरचे जे गुण आहेत तर ते गुण त्यांच्या ठिकाणी दाटीवाटी करून जमलेले होते, एकत्रित आलेले होते असं लक्षात येतं. आपण सद्भक्त मेधाकडून घडी 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 चरण तुझे आठविते रामा हे गीत आपण ऐकूया. आसनी शयनी भोजनी छंद तुझा आम्हा असं हे गीत आहे.
घडी 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 चरण तुझे आठवती रामा आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा आम्हा छंद तुझा आम्हा घडी 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 चरण तुझे आठवती रामा दृशातीत पूर्ण ब्रह्म नित्य निर्विकार अंबुजदल नयना अंबुजदल नयना मुनी मानस विहारा घडी 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 चरण तुझे आठवती रामा सर्व साक्षी सर्वोत्तम सर्व गुरु रूपा सर्व साक्षी सर्वोत्तम सर्व गुरु रूपा प्रेम चित्ता सौख्य सिंधु दशरथ कुल दीपा घडी 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 चरण तुझे आठवती रामा मात तात भ्रात नाथ तूच एक पाही मात तात भ्रात नाथ तूच एक पाही केशव म्हणे करी कृपा केशव म्हणे करी कृपा शरण तुझा पाई घडी 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 चरण तुझे आठवती रामा आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा आम्हा छंद तुझा आम्हा घडी 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 चरण तुझे आठवती
राम. रामचंद्रांचं वैशिष्ट्य असं होतं सगुण रूपाचं वैशिष्ट्य, बाकी निर्गुण म्हणजे ते परब्रह्मच होते. दृश्यातीत पूर्ण ब्रह्म नित्य निर्विकारी असंच त्यांचं स्वरूप होतं. सर्व साक्षी सर्वोत्तम सर्व गुरु रूपा असेच ते होते. पण प्रगट चरित्रामध्ये रामचंद्र पलायनाच्या विरुद्ध होते रामचंद्रांचं वैशिष्ट्य जर काही असेल तर कोणत्याही क्षणी समोर जी घटना घडत असेल त्या घटनेच्या डोळ्यात पाहून त्यांनी स्वीकार केला. त्या घटनेपासून पलायन कदापि केलं नाही असं त्यांचं जीवन झालं. पलायनाची एक गोष्ट असते की पलायनाच्या अंती आपण ज्या ठिकाणी थांबू तिथं अवतीभोवती परत सृष्टीच असते, संसारच असतो, पळणार कुठं, पळून जाता येत नाही आणि पळल्यानंतरही कधीतरी थांबायला लागतं. जिथं थांबतो तिथं परत तीच गोष्ट असते, तोच संसार असतो. रामचंद्र त्यांचं सर्व जीवन हे ज्ञानाच्या पातळीवर जगले, स्थिरतेच्या पातळीवर जगले. भगवद्गीतेमध्ये जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत ती स्थितप्रज्ञाची लक्षणं ही रामचंद्रांना समोर ठेवून लिहिलेली असतील असं निश्चित समजतं. अर्थात भगवंतांच्या स्वतःच्या जीवनाला देखील ती लागू होतातच. अज्ञानी पलायनाचा मार्ग मात्र स्वीकारतो. एका अर्थाने पलायन हा भ्रमच आहे आणि प्रकृती पळणाऱ्याच्या बरोबरच पळते. जसं रामकृष्ण म्हणायचे की कलकत्त्यामध्ये पोट दुखतं म्हणून काशीत जाऊन राहिला तर पोट बरोबर येणारच आहे, त्यामुळं काशीत देखील पोट दुखी आहेच आहे. त्यामुळं पळणाऱ्या माणसाच्या बरोबर त्याचा स्वभाव त्याची प्रकृती घेऊनच तो पळणार असं असल्यामुळं स्थान सोडून पळून जाऊन काहीच साधत नाही. रामचंद्र याबाबत अत्यंत जागरूक होते. त्याचा पहिला धडा रामचंद्रांना विश्वामित्रांनी दिला. रामचंद्रांना धडा दिला असं म्हणण्याचं कारण तो धडा रामचंद्रांना खरं विश्वामित्रांनी खरं दशरथाला दिला. दशरथ म्हणत होता राक्षसांचा जर वध करायचं झालं तर माझ्या लहान मुलांना घेऊन जाता तुम्ही, तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल तिथं मी येतो. पुत्र प्रेम ही अशी गोष्ट असते आणि हे ठाई ठाई सर्वांच्या जीवनात अवतरते. जसं तुम्ही तुमच्या वयाच्या 10व्या 11व्या वर्षी सायकल चालवत असता पण तुमच्या मुलांनी तुम्हाला सायकल मागितली की तुम्हाला पोटात कसं तरी व्हायला सुरुवात होते की ट्रॅफिक किती आहे, असं जसं असावं, बाहेर किती असुरक्षित परिस्थिती आहे, आमच्या वेळेला असं नव्हतं म्हणून तू सायकल घेऊ नको, त्याच्यात एक वर्ष मारामारीत भांडणात जातात. दशरथाचं नेमकं तसंच झालं. परत 16व्या 18व्या वर्षी गिअरच्या वाहनांचं सांगू का काय रे परत वडील म्हणतात नको अजून एक दोन वर्ष थांब. दशरथ विश्वामित्रांना म्हणायला लागला की तुम्ही म्हणाल तिथं येतो पण माझ्या मुलांना घेऊन जाऊ नका. आणि विश्वामित्र म्हणाले की तुझी मुलं मला पाहिजेत राक्षसांच्या निर्दालनाकरता. आणि वसिष्ठांनी विश्वामित्रांच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि वसिष्ठांच्या आणि विश्वामित्रांच्या कृपेनी आणि त्यांनी जी निर्भीडता दाखवली शिकवली ती निर्भीडता धरून रामचंद्र विश्वामित्रांबरोबर गेले. तिथपासून रामचंद्रांनी त्यांच्या आयुष्यात कधीही त्यांच्या समोर आलेला प्रसंग नाकारला नाही. याचं कारण त्यांच्या मनोवृत्तीत नव्हतं. रामचंद्रांनी प्रसंग नाकारला नाही याचं कारण त्यांच्या मनोवृत्तीत नव्हतं. याचं कारण त्यांच्या केवळ संस्कारांमध्ये नव्हतं. याचं कारण त्यांना झालेल्या स्थिर ज्ञानामध्ये होतं. ज्ञानामुळे त्यांची तशी मनोवृत्ती तयार झाली. ज्ञानाखेरीज अशी मनोवृत्ती तयार होत नाही, ही अडचण आहे. आपली अडचण असते अडचणीच्या किंवा बिकट प्रसंगामध्ये आपली मनोवृत्ती कच खाते, याचं कारण आपण ज्ञानाशी संलग्न नसतो म्हणून आपण कच खातो. केवळ मनाला शिकवण्यामुळे होत नाही, तर व्यक्ती शिकली पाहिजे, त्याच्या आत ते ठसलं पाहिजे. रामचंद्रांच्या आत असा स्थिर परमात्म्याचा बोध कायमच होता, म्हणून रामचंद्र एक प्रकारे जागृतीच्या बाजूचे होते. सतत जागृती, सतत सावधता, परिस्थितीला जागृत राहून तोंड देणं ते पसंत करत असल्यामुळं मग ते मनाच्याही हातात नव्हतं. यो बुद्धे हे परत असतू सहा, तिथून त्यांचे निर्णय जवळपास होत असत. असं दिसतं की रामचंद्र संसाराबद्दल अत्यंत जागरूक होते. रामचंद्रांच्या जीवनामध्ये दुःख तर दिसतातच, तरी देखील रामचंद्रांच्या जीवनात सर्व काही दुःख होती असं मानू नका, असं नव्हतं. रामचंद्रांचा वनवास देखील अत्यंत सुखाचा झाला, कारण ते जिथं जातील तिथं त्यांच्या स्वतःच्या मनोवृत्ती सकट आणि बोधासकट जात असल्यामुळं त्यांनी वनवासाचा देखील खूप उपयोग करून घेतला. अनेक ऋषी मुनींची त्यांची भेट झाली, त्यांच्याबरोबर धर्मचर्चा झाल्या, अनेक ऋषींची पूजा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. त्यांच्या वनवासाचा शेवटचा एक वर्षाचा काळ वाईट गेला, पण बाकीचा त्यांचा वनवासाचा काळ देखील अतिशय उत्तम आणि संसाराबद्दल देखील अत्यंत दक्ष. सीतामाईंना देखील अत्यंत समाधान रामचंद्रांच्या बरोबर कायम झालेलं होतं. असं नव्हतं की ते फार बेफिकीर होते आणि सीतामाईंचा त्यांनी त्याग केला. सीतामाईंना रामचंद्रांनी अप्रतिम सुख दिलं, आणि सुख हे तुमचं घर, मोठं घर, तुमचे पलंग, तुमचं जे काही वैभव आहे त्याच्यात नसतं, तर व्यक्तीच्या इंटरॅक्शन मध्ये सुख असतं. व्यक्ती आणि व्यक्ती यांच्या संभाषणामध्ये, व्यक्ती आणि व्यक्ती यांच्या संबंधामध्ये सुख असतं. असं असल्यामुळं संसाराच्या वेळेला देखील ते अत्यंत जागरूक होते आणि त्यांच्या अवतीभोवती बोध खेळत असल्यामुळं सीतामाईंना रामचंद्रांच्या सोबत अतिव सुख असं नेहमीच मिळालं. रामचंद्र मोहाच्या बाबत अत्यंत जागरूक होते. तशीही वेळ आली तेव्हा राज्याचा मोह त्यांना स्पर्श करू शकला नाही, आणि अशा प्रकारची राज्य त्यांच्याकडे चालून येत होती. रामचंद्रांना जे राजा राम असं म्हणतात, याचं कारण राजा म्हणूनच जन्माला आलेले होते. ते जिथं जातील तिथं राजाच होणार होते. अयोध्या सोडली तर निषादांचा राजा त्यांना म्हणायला लागला की तुम्ही राज्य इथं घ्या. रावणाला पराभूत केल्यानंतर विभीषण रामचंद्रांना म्हणायला लागला की इथंच तुम्हाला राज्याभिषेक करू, अयोध्येत परत आहे काय. रामचंद्रांच्या ठिकाणी राज्याचा मोह नव्हता. मोहाच्या वेळेला ते अत्यंत सावध होते, हे त्यांचं वैशिष्ट्य. तसंच पितृ मातृ मोह देखील जेव्हा सोडून जायची वेळ आली तेव्हा पित्यालाही सोडून जायचं होतं, आणि पिता स्वर्गवासी झाले हे भरतांनी सांगितल्यानंतर कौसल्या माते करता तरी तू परत चल असं जेव्हा भरत म्हणाले तेव्हाही रामचंद्रांना मातृमोहांनी देखील तसा स्पर्श केला नाही. एवढंच नव्हे तर मोहाचा जो दुसरा भाग द्वेष असतो, कैकईच्या बाबत रामचंद्रांच्या मनामध्ये कधीही द्वेष भावना किंवा दुष्टबुद्धी, कारण ते ज्ञानाच्याच पातळीवर ज्ञानाच्याच भूमिकेत सावध आणि जागरूक असेच होते. रामचंद्र वीरतेबाबत जागरूक होते. त्यांना माहीत होतं आपल्यापाशी काय आहे, आपण काय करू शकतो. इतके सावध होते आणि इतके जागरूक होते. त्यामुळे हनुमंतांसारख्यांनी रामचंद्रांची जेव्हा परीक्षा घेतली, आपल्यापेक्षा जो जास्त शक्तिमान आहे तर त्याचं दास्यत्व पत्करायचं, असा हनुमंतांचा बाणा होता. आणि रामचंद्र सुग्रीव जरी वळला रामचंद्रांच्या बाजूनी, तरी हनुमंत वळेनात, हनुमंताने रामचंद्रांच्या शक्तीची परीक्षा घेतली. कोणत्याही परिस्थितीत आपण त्या परिस्थितीवर मात करणार असा दुर्दम्य आत्मविश्वास रामचंद्रांच्या ठिकाणी होता. कधीही हात पाय गाळून बसले असं रामचंद्रांच्या जीवनात दिसत नाही. स्वतःच्या कर्तृत्वानी रामचंद्रांनी रावणाचा पराभव केला. त्यांना जो इंद्राने रथ पाठवला त्याच्याबद्दल किशोरजी असं म्हणतात की सुरुवातीला म्हणजे जे काही युद्ध झालं, 14 दिवस युद्ध झालं, त्या युद्धामध्ये शेवटच्या दिवशी इंद्राने रथ पाठवला. कारण इंद्र देखील पाहत होता की कोण जिंकतंय कोण हरतंय हे पाहू, नाहीतर आपण मदत करायला जायचं आणि मग नंतर आपल्या अंगलट यायचं. रामचंद्र युद्धात जिंकतायत असं म्हटल्यानंतर मग इंद्राने रथ पाठवला, पण रामचंद्रांनी नाकारला. जेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं तेव्हा रामचंद्रांनी तो रथ स्वीकारला. रामचंद्र राजकारणाबद्दल अत्यंत जागरूक होते. तह किंवा संधी पाळण्याबाबत ते अत्यंत जागरूक होते. म्हणून सुग्रीवाशी त्यांनी जो तह केला, संधी केली आणि एकमेकांना मदतीचं आश्वासन दिलं, सुग्रीवापेक्षा देखील वाली जास्त सामर्थ्यशाली होता. पण दिलेला शब्द आणि अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं या वृत्तीमुळं रामचंद्रांनी वालीची मदत नाकारली. रामचंद्रांचं जे जीवन आहे, शोकाच्या वेळेला देखील जागरूक, पराक्रमाच्या प्रसंगी देखील जागरूक. रावण वध झाल्यानंतर फार सुंदर प्रसंग आहे की रावण वध झाल्यावर राक्षसांच्या एकूण तंबूमध्ये अतिशय अस्वस्थता, विषण्णता अशी निर्माण झाली आणि रामचंद्रांची सेना अत्यानंदाने उड्या मारायला लागली. रावणाचं जे पार्थिव होतं त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे, तर काही उत्साही सैनिक रावणाच्या शरीराची विटंबना करण्यासाठी म्हणून पुढे गेले. रामचंद्रांनी त्यांना थांबवलं. मरणानंतर शत्रुत्व संपत असं रामचंद्र म्हणाले. एवढंच नव्हे तर रामचंद्रांनी बिभीषणाला पाचारण केलं आणि बिभीषणाला रावणाचे अंत्यसंस्कार करायला सांगितले. बिभीषणाने नकार दिला. या माझ्या भावामुळे माझ्या मातृभूमीवर सर्व प्रकारचं संकट आलं, याच्यामुळे आम्हाला मान खाली घालायला लागली. यांनी नीती सोडून वर्तन केलं आतापर्यंत, याला मी भाऊ मानायला तयार नाही असं विभीषण म्हणायला लागला. तेव्हा रामचंद्र म्हणाले की विभीषणाचा भाऊ म्हणून जर तुला अंत्यसंस्कार करायचे नसतील तर रामाचा भाऊ म्हणून तू रावणाचे अंत्यसंस्कार कर. कारण ज्या क्षणाला मी तुला भाऊ मानलं तेव्हा तुझा भाऊ तो अर्थातच माझा भाऊ झाला. अशा प्रकारे एक अत्यंत विवेकपूर्ण जीवन असं रामचंद्र जगले. सगळ्या प्रसंगामध्ये रामचंद्र अत्यंत सावध स्वरूपाविषयी अत्यंत जागृत. या जागृतीबद्दल, ही जागृती मिळवण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही, तर आपण जिथं आहोत तिथंच जागृत राहणं हा त्याला पर्याय राहतो. आपण प्रत्येक वेळेला कुठं असू सांगता येत नाही. एका दिवसात आपण वेगवेगळ्या ठिकाणी असतो. अशा सर्व ठिकाणी जागृत राहणं हे ज्याचं त्याचं कर्तव्य आहे, त्या भावनेने रामचंद्र सतत संसारामध्ये असणं हे अपरिहार्य आहे. पण संसारामध्ये रमणं किंवा संसारामुळे मोहग्रस्त होणं हे अपरिहार्य नाहीये. जिथं रामचंद्र आणि सामान्यतः आपण असा फरक पडतो तो असा की संसारामध्ये असणं हे रामचंद्रांसारखंच आपलं होतं, पण संसारामध्ये रमणं किंवा संसाराने मोहग्रस्त होणं हे रामचंद्रांच्या बाबत होत नसे, जे आपल्या बाबत होतं. मोहग्रस्त होण्याची गरज नाही हे रामचंद्रांच्या जीवनावरून समजतं. आत्मसुखामध्येच केवळ असावं आणि संसारामध्ये कर्तव्य भावनेनी असावं आणि सर्व प्रकारच्या मर्यादांचं पालन करावं असं रामचंद्रांच्या चरित्रावरून समजतं. आपलं जगणं जणू स्वप्नामध्ये असं असतं. आपल्या जगण्यामध्ये जर एक साधना सोडली तर उर्वरित काळात स्वप्न असण्याची शक्यता जास्त असते. ही स्वप्न संसाराची असू शकतील, धंद्याची असू शकतील, व्यवसायाची असू शकतील, नोकरीची, दुकानाची, मुलांबाबत, मानाबाबत, आपली आपल्याला जी स्वतःची कल्पना आहे त्याबाबत. रामचंद्रांचं जे जीवन आहे तर त्या जीवनामध्ये ते स्वप्नात कधीही राहिले नाहीत. संसार त्यांना स्वप्न पाडू शकला नाही असं दिसतं. स्वप्नाचा जर आपल्यालाही बोध झाला तर आपण जागृत होऊ. आम्ही जागे आहोत असं म्हणणं स्वप्न संपल्याचं लक्षण नाही, तर जागृती येण्याची गरज असते. जर जागृती आली तरच खैर आहे. रामचंद्र असं निस्वप्न जागृतीत, परम जागृतीत त्यांच्या जीवनभर राहिले हे त्यांचं विशेष आहे. म्हणून स्वप्नात रमत असलेले डोळे पुरते उघडून संसाराकडे पाहण्याची गरज आहे. एका अत्यंत जागृत अशा प्रज्ञेनी आत्मचैतन्याच्या संपूर्ण जाणीवेमध्ये आणि प्रमादरहित कर्तव्य भावनेने जर जीवन जगता आलं तर रामचंद्रांपासून आपण काही शिकलो असं होईल. आणि अशा व्यक्तीला रामचंद्रांची देखील पूर्ण कृपा मिळाल्याखेरीच राहणार नाही. रामचंद्रांची पूर्ण कृपा म्हणजे पूर्ण समाधान, पूर्ण शांती, संपूर्ण आनंद. अशा प्रकारचं जीवन झाल्याखेरीज खरंच राहणार नाही. आपण या कार्यक्रमाच्या शेवटी स्वामीजींनी रचलेला रामचंद्रांवरचा एक अभंग ऐकू आणि आपला कार्यक्रम संपेल. सद्भक्त आनंद. जय जय प्रभू कमल वदन कमल लोचना रामा, हा स्वामीजींचा अभंग म्हणेल.
जय जय प्रभु कमलवदन
कमललोचना राम कमललोचना पितृवचन प्रतिपालन घोर विपिन पर्याटन आदिनाथ धनुभंजन सत्वपायणा राम जय जय प्रभु कमलवदन कमललोचना राम क्रूर दैत्य निदायण कुंभकर्ण अहिरावण क्षात्र धर्म प्रतिपालन धैर्य वीर्य दारामा जय जय प्रभु कमलवदन कमललोचना रामा कमललोचना शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुलरक्षण गुरुवशिष्ठ वचन शरण आत्मध्यान दारामा जय जय प्रभु कमलवदन कमललोचना रामा तारी तारिया दीना नित्य येत पद शरणा माधव करी तव ध्याना माधव करी तव ध्याना गात तव गुणा रामा जय जय प्रभु कमलवदन कमललोचना रामा कमललोचना कमललोचना कमललोचना
हरि हरि वाह आपले कार्यक्रम चालायचे तेव्हा इकडं तिकडं खेळणारा आता इथं येऊन अभंग म्हणायला लागला. हरी हरी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर. काही निवेदन आहेत.
श्रीराम आज सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. येत्या